नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ बाबटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताचे सामाजीक सुरक्षा कवरेज 2021 24.4% इतले आशिल्ले 2024 दुपेटीन वाडून ते 48.8% मेरेन पावला अशें आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेन म्हळां. उत्तराखंडा उपरांत गुजरात हे समान नागरी कायदो UCC लागू करपी देशांतले दुसरे राज्य जातले. भारतान आपले पयले देशी मॅग्नेटीक रेझोनन्स इमेजींग MRI यंत्र तयार केला. ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीतले M7 धाडटले चाचणे खातीर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी देशाच्या वेंचणूक प्रक्रियेत व्हड बदल करपा खातीर एका कार्यकारी आदेशाचेर केली सय. आनी IPL क्रिकेट सर्तीत काल अहमदाबादेत जाल्ल्या सर्तीत पंजाब किंग्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 11 धावणांनी हारिले. आता पुराय खबरो. भारतात सामाजिक सुरक्षा कवरेजात व्हड वाढ जाल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्याप्रमाण भारताचे सामाजिक सुरक्षा कवरेज 2021 24.4% इतले आशिल्ले 2024 दुपेटीन वाढून ते 48.8% मेरेन पावला. ILO जागतिक सामाजिक सुरक्षा अहवाल 2024-26 उल्लेख करताना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी कामगार वर्गात सामाजिक सुरक्षा लाभांचो विस्तार जाला अशें म्हळें. भारतातल्या तरणाट्यांक कौशल्य आणि सशक्तीकरण दिवपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेचेर तांणी भर दिलो. हाका लागून तरणाट्यांच्या प्रतिभेचो जागतीक पांवड्यार प्रभाव पडटलो हाची खात्री जातली. लोकांमदली गुंतवणूक ह्या विशयावेल्या अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारात डॉ मांडविया उलयताले. रोजगार उपाय येवजणेचेर उजवाड घालताना तांणी 2014-2024 ह्या काळात 17.10 लाख नोकऱ्यो निर्माण जाल्यात अशें म्हळें. ते पैकी 4.60 लाख नोकऱ्यो फाटल्या वर्सा निर्माण जाल्यो. 2017-18 बेरोजगारीचो दर 6% देऊन तो 2023-24 3.2% मेरेन पावला. उत्तराखंडा उपरांत गुजरात हे समान नागरी कायदो UCC लागू करपी देशातले दुसरे राज्य जातले. समान नागरी कायदो हे राज्यातल्या सगळ्या लोकांक समान न्याय मेळोवन दिवपाच्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना साकार करपाच्या दिकेन एक पावल आसा अशें राज्याचे कायदो मंत्री ऋषिकेश पटेल हांणी राज्य विधानसभेत सांगले. न्यायालयीन प्रक्रियेक गती दिवपा खातीर राज्य सरकारान राजकोट सुरत आणि वडोदरा जिल्हो मुख्यालयात 3 नव्या लवाद न्यायाधिकरणांची तरतूद केल्या. राज्यातल्यो नगरपालिका आणि पंचायतीचे खटले लवाद न्यायाधिकरणात चलयतले असो निर्णय घेतला असे त्यांनी सांगले. आमच्या खबराकारान दिल्ल्या माहितीप्रमाण काल राज्य विधानसभेत कायदो विभागाचे अर्थसंकल्प मंजूर केले. संसदेन आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 मंजूर केला आणि राज्यसभेत काल ते मंजूर केले. फाटल्या वर्सा डिसेंबर महिन्यात लोकसभेन ते मंजूर केले. देशभरात आपत्ती विशींची तयारी प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती वाढोवप हे या विधेयकाचे मुखेल हेत आसा. हे विधेयक आपत्ती व्यवस्थापन कायदो 2025 सुधारणा करता आणि हे वरवीं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यक्षम कार्याक बळगे दिवपाचो याचो हेत आसा. विधेयकावेल्या चर्चेत जाप दितना केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगले आपत्तीचे आकार आणि प्रमाण बदलले आणि त्याप्रमाण प्रतिसाद बदलपाक जाय. दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांचे कडेन अर्थ खाते लेगीत आसा. तांणी काल दिल्ली विधानसभेत 2025-26 ह्या आर्थिक वर्साचो अर्थसंकल्प सादर केलो. भाजपाच्या फुडारपणाखाला दिल्ली सरकाराचो हो पयलोच अर्थसंकल्प आसा. सभाघरात अर्थसंकल्प सादर करताना गुप्ता हांणी म्हळे दरेका क्षेत्राच्या उदरगत आणि विकासाचेर लक्ष केंद्रीत करपी 1,00,000 कोटी रुपयांचो अर्थसंकल्पीय आराखडो हो आसा. मुखेलमंत्र्यांनी घोषणा केली की अर्थसंकल्पात 28,000 कोटी रुपयांपरस चड भांडवली खर्चाची तरतूद केल्या जी फाटल्या अर्थसंकल्पापरस दुपेटीन आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि जोड राष्ट्राच्यो महासचिवांची खासा दूत जुली बिशप हांणी काल म्यानमारातल्या बदलत्या परिस्थितीचेर चर्चा केली. बिशप सध्या भारताच्या दौऱ्यार आसात. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांणी फाटल्या वर्सा एप्रिलात तांकां म्यानमारा खातीर खासा दूत म्हणून नियुक्त केल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
भारतान आपले पहिले देशी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग MRI मशीन यंत्र तयार केला, जे ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सीस एम्स हांगा चाचणी खातीर धाडटले. सध्या 80-85% उपकरणां आयात जातात, ते खातीर उपकरणांचो खर्च उणो करपाचो आनी आयात केल्ल्या वैजकी उपकरणांचेर आदारून रावपाचो हेतू हे फाटलो आसा. देशी MRI मशीन भारताक वैजकी तंत्रगिन्यानात चड आत्मनिर्भर करपाक मजत करतलो. ह्या उपक्रमाक लागून वेगवेगळ्या कंपनींक आनी संस्थांक गरजेचे बदल करपाक आनी देशांत संवसारांतली सगळ्यांत बरी उपकरणां आसात हाची खात्री जातली अशें पत्रकारां कडेन उलयतना एम्स नवी दिल्लीचे संचालक एम श्रीनिवास हांणी सांगले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी देशाच्या वेंचणूक प्रक्रियेत व्हड बदल करपा खातीर एका कार्यकारी आदेशाचेर सय केल्या. ह्या बदला प्रमाण मतदार नोंदणी खातीर नागरिकत्वाचो कागदोपत्री पुरावो गरजेचो आसतलो. ताका लागून वेंचणुकेच्या दिसा मेरेन सगळी मतपत्रिका मेळटली हाची खात्री जातली. ह्या आदेशा प्रमाण अमेरिका मुळाव्यो आनी गरजेच्यो वेंचणूक सुरक्षा लागू करपाक अपेक्षीत थारल्या राज्यांक मतदार वळेरी सामायिक करपाचे आनी वेंचणुके कडेन संबंधित गुन्यांवांचो खटलो चलोवपा खातीर संघीय संस्थांक सहकार्य करपाचे आवाहन हे वरवीं केला. ज्या राज्यांनी वेंचणूक अधिकारी कायद्याचे पालन करिनात तांकां संघीय निधीत कपात जावंक शकता अशी शिटकावणी ह्या आदेशांत दिल्या. कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC उत्तर प्रदेशातल्या अनेक 15 जिल्ह्यांनी कर्मचारी राज्य विमा योजना लागू करपा खातीर अधिसुचोवणी जारी केल्या. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी ही घोषणा केल्या. आंबेडकर नगर, औरैया, बहराईच, गोंडा, हमीरपूर, जालौन, कन्नौज, महाराजगंज आणि प्रतापगड ह्या जिल्ह्यांचो हातून आसपाव आसा असे ताणी सांगले. आता उत्तर प्रदेशातले 75-74 जिल्हे ESI योजनेत आसपावीत झाल्यात असे ताणी म्हळे. हांचो लाव 30 लाखांपरस चड विमाधारकांक आणि 1,16,00,000 लाभार्थ्यांक जातलो असे ताणी म्हळे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाचो हो निर्णय देशातल्या दरेका पात्र कामगारांक सामाजिक सुरक्षा दिवपा खातीर सरकाराची वचनबद्धताय दाखोवन दिता अशें तांणी सांगले. हेर असुचित जिल्हे लेगीत ESIC अंतर्गत हाडपा खातीर यत्न सुरू आसात अशें कामगार आनी रोजगार मंत्रालयान सांगले. ESIC कामगारांक वैजकी लाव तशेंच व्यापक सामाजिक सुरक्षा दिता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हांच्या वेल्या विनोदा वेल्यान सुरू आशिल्ल्या वादात विनोदी कलाकार कुणाल कामरान माफी मागपाक न्हयकार दिला. स्टँड अप कॉमेडियनान मुंबईतल्या ज्या सुवातेर ताची कार्यावळ जाल्ली त्या सुवातेर जाल्ल्या तोडफोडीचो निषेध केला. 36 वर्षीय विनोदी कलाकारान ताच्या कार्यावळी वेळार एका लोकप्रिय हिंदी चित्रपटातल्या गाण्याचे बोल बदलून शिंदे हांच्या राजकीय कारकिर्दीचेर टिका केल्या उपरांत महाराष्ट्रात व्हड राजकीय वाद निर्माण जाल्लो. MIDC पुलिसांनी हे विशीं कुणाल कामराचेर FIR दाखल केल्या. फुडल्या चौकशे खातीर खार पुलिसांकडेन हस्तांतरीत केल्या अशें मुंबय पुलिसांनी सांगले. आदले मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा हांची नीती आयोगाचे पूर्णवेळ वांगडी म्हणून नियुक्ती केल्या. झारखंड कॅडरचे 1982 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी गौबा हे 2019-2024 मजगती 5 वर्सां खातीर मंत्रीमंडळ सचीव आशिल्ले. तांणी COVID-19 प्रतिसाद आनी आर्थिक सुदारणा धोरणांसयत मुखेल धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणेंत म्हत्वाची भूमिका वठयल्या. गौबा हांणी केंद्रीय घर सचीव, शारी उदरगत मंत्रालयात सचीव तशेंच झारखंडचे मुखेल सचीव म्हणूनय काम केला. प्रधानमंत्र्यांनी मंजूर दिल्या उपरांत राजीव गौबा निती आयोगाच्या हेर पूर्णवेळ वांगड्यांसारखीच सेवा दितले. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू आनी काश्मीर आनी लडाखात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. IMD अदमासा प्रमाण जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, देरादेगेवेल्या कर्नाटक आनी अंतर्गत कर्नाटक आनी केरळ आनी माही हांगा एकसुरे सुवातेर गडगड आनी जोगला मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. IPL क्रिकेट सर्तीत काल अहमदाबादात जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडा 11 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना पंजाब किंग्सान 243 धावण्यो केल्ल्यो. पंजाब किंग्सच्या श्रेयस अय्यर हांणी नाबाद 97 धावण्यो केल्यो. 224 धावण्यांचे मोख गुजरात टायटन्स पंगडा मुखार आशिल्ले, पूण तांकां 5 बाद 232 धावण्योच करप शक्य जाले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. भारताचे सामाजीक सुरक्षा कवरेज 2021 24.4% इतले आशिल्ले, ते 2024 दुपेटीन वाडून 48.8% मेरेन पावला अशें आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेन म्हळां. उत्तराखंड उपरांत गुजरात हे समान नागरी कायदो युसीसी लागू करपी देशातले दुसरे राज्य जातले. भारतान आपले पहिले देशी मॅग्नेटीक रेझोनन्स इमेजींग MRI यंत्र तयार केला. ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीतल्या एम्सात धाडटले चाचणे खातीर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी देशाच्या वेंचणूक प्रक्रियेत व्हड बदल करपा खातीर एका कार्यकारी आदेशाचेर केल्यो सय. आनी IPL क्रिकेट सर्तीत काल अहमदाबादेत जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स वांगडान गुजरात टायटन्साक 11 धावणांनी हारयले. आनीतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेलो राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज आयकपाक मेळटले 6:30 वरांचेर. नमस्कार.